प्रिय सभासद नमस्कार, मी शंकर घाडगे, स्वामी सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सेक्रेटरी, आपणास कळवू इच्छितो की आपले SRAचे काम हे प्रगतीपथावर आहे आणि लवकरच आपण प्रोजेक्ट सबमिशन करता टाकणार आहोत. त्याकरिता आपल्याला कॉमन कन्सेंट हे किंवा संमतीपत्र हे आपल्याला डेव्हलपरला द्यायचं आहे आणि त्याकरिता आपण आपला एक पासपोर्ट साईज फोटो घेऊन येणाऱ्या रविवारपर्यंत आपले सोसायटीचे अध्यक्ष श्री DR कदम यांच्या घरी सिद्धेश्वर तलाव येथे जाऊन भेट द्यावी ही आपणास विनंती. धन्यवाद.